आजचे दैनिक सुभक्ती प्रबोध 15 डिसेंबर। नाताळाच्या हंगामावेळी जीवन आणि मरण। चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश करायला येतो। मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे। मी आजची भक्ती सुरू करणारच होतो की तितक्यातच मला मॅरियन न्यूटस्ट्रम हिचे निधन झाल्याची बातमी मिळाली। मॅरियन आणि तिचा नवरा एल्मर हे त्या काळापासून आमच्या चर्चचे सदस्य होते, ज्या काळी आमच्या चर्चच्या बहुतेक सदस्यांचा जन्मही झाला नव्हता। त्या 87 वर्षांच्या होत्या, त्यांच्या लग्नाला 64 वर्ष झाली होती। जेव्हा मी एल्मरशी बोललो आणि त्याला सांगितले की त्याने प्रभूमध्ये धीर धरावा आणि जीवनात पराजय पत्करू नये, तेव्हा तो म्हणाला, तो माझा खरा मित्र आहे। मी प्रार्थना करतो की सर्व ख्रिस्ती लोकांनी आपल्या आयुष्याच्या शेवटी हेच म्हणावे, ख्रिस्त माझा खरा मित्र आहे। नाताळाचा आगमनोत्सव करताना मी प्रत्येक वर्षी माझ्या आईचा स्वर्गवास दिवस साजरा करतो। ती 56 वर्षांची असताना इस्रायलमध्ये बस अपघातात तिचा हात कापला गेला। तो 16 डिसेंबर 1974 दिवस होता आणि आश्चर्य म्हणजे त्या घटना आजही माझ्या मनात ताज्या आहेत। जर मी धीर धरला नाही तर मला सहज रडू येईल। उदाहरणार्थ, माझ्या मुलांनी तिला कधीच जाणले नाही असा विचार करू। नाताळाच्या दुसऱ्या दिवशी आम्ही तिला पुरले, किती मौल्यवान नाताळ होता तो। तुमच्यापैकी अनेकांना या नाताळामध्ये आपले आप्तजन या जगातून गेल्याची अधिक स्पष्टपणे अनुभूती होईल। त्या आठवणींचा प्रतिकार करू नका, त्यांना येऊ द्या, ते अनुभवा। जीवन आणि मरण या दोहोंमध्ये आपल्यातील आपुलकीला अधिक तीव्रता देणे यापेक्षा मोठी प्रीती आहे काय? पण अरे, त्या आठवणी आपसातले कटुपण स्मरून निष्ठुर होऊ नका। कटुपण स्मरून निष्ठुर होणे हे आत्मघाती आहे। येशू नाताळाला या जगात आला जेणेकरून आपल्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे। मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ते विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे। योहान 10:10। एल्मर आणि मेरियन यांनी त्यांची शेवटची वर्षे कुठे घालवायची यावर चर्चा केली होती। एल्मरने सांगितले, मेरियन आणि मी सहमत झालो होतो की आमचे शेवटचे गंतव्य प्रभूचे घर असेल। तुम्ही स्थायिक घरासाठी अस्वस्थ आहात का? माझे कुटुंब सुट्टीसाठी घरी येत आहे, ऐकून बरं वाटतं। मला हे ऐकून बरं वाटतं याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे हे की ते सर्व आणि मी आपल्या अंतिम घर वापसीसाठी निवडलो आहोत। त्यामुळे जेव्हा जेव्हा आम्ही ही जगिक घर वापसी करतो, आम्हाला त्या अंतिम घर वापसीचा आगाऊ आस्वाद प्राप्त होतो। आणि तो आगाऊ आस्वाद किती मधुर आहे! पण तो आस्वाद तुम्ही तेव्हाच चाखू शकता जर तुम्ही त्यांचे स्थान तात्पुरत्या घर वापसींना देत नाही। म्हणून नाताळाच्या या हंगामातील सर्व गोड गोष्टींना त्या अंतिम उत्कृष्ट सर्व समाधानकारक अशा गोड गोष्टींचे स्थान होऊ देऊ नका। आपल्या प्रत्येक आप्तजनाने या जगातून घेतलेल्या निरोपाची आठवण आणि नाताळाचा प्रत्येक आनंद तुमची अंतकरणे स्वर्गात असलेल्या गोष्टींकडे आकर्षित करो। नाताळ नाताळ म्हणजे हेच, त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून मी आलो आहे, नाही का? मॅरियन न्यूस्ट्रम, रूथ पायपर, तुम्ही आणि मी, आम्हा सर्वांना आता या आणि सर्व काळचे जीवन मिळावे। सार्वकालिक झऱ्यातून पिऊन या नाताळाला तुमचे वर्तमान अधिक विपुल आणि सफल बनवा। तो अत्यंत जवळ आहे।